नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ दौरा हा नव्या युगाचा शुभारंभ. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. नागपुरात संविधान उद्देशिका पार्कचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत लोकार्पण. बीड जिल्ह्यातले विद्यार्थी गिरवणार जपानी भाषेचे धडे. छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावरची सुमारे 500 अतिक्रमणं निष्कासित. आणि महिलांच्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 97 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ दौरा हा नव्या युगाचा शुभारंभ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल कॅप्टन शुक्ला यांच्याशी संवाद साधून शुभेच्छा देताना ही भावना व्यक्त केली. शुभांशु शुक्ला हे सध्या देशापासून दूर अंतरावर असले तरीही प्रत्येक देशवासियाच्या मनात अत्यंत जवळ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शुक्ला यांनी या मोहिमेत देशाचं प्रतिनिधित्व करता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान आणि कॅप्टन शुक्ला यांच्यातल्या संवादाचा हा संपादित अंश.
आप आज मातृभूमि से सबसे दूर है लेकिन भारतवासियों के दिलों के सबसे करीब है. आपके नाम में भी शुभ है और आपकी यात्रा नए युग का शुभ आरंभ भी है. अंतरिक्ष में भारत का परचम लहराने के लिए मैं आपको हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं. तो सबसे पहले तो ये बताइए वहां सब कुशल मंगल है.
जी प्रधानमंत्री जी, बहुत बहुत धन्यवाद आपकी विशेष का और 140 करोड़ मेरे देशवासियों की विशेष का. मैं यहां बिल्कुल ठीक हूं, सुरक्षित हूं. ये बहुत बड़ी उपलब्धि है मेरे लिए और मैं बहुत गर्व फील कर रहा हूं कि मैं यहां पे अपने देश का प्रतिनिधित्व कर पा रहा हूं.
दरम्यान मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. मोबाईल ऍपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये काल 6 नगरपंचायतींसह इतर 36 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान यंत्रावर मतदान करण्यासोबतच मतदारांना आपल्या मोबाईलवर ई व्होटिंग ऍप डाऊनलोड करून घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सुमारे 50,000 मतदारांनी या सुविधेसाठी नोंदणी केली. या माध्यमातून 70% मतदान झाल्याचं वृत्त आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. काल नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. भारताच्या मध्यस्थानी संविधान पार्क साकारून संविधान हे भारतीयांच्या हृदयात आहे हीच बाब अधोरेखित झाल्याची भावना सरन्यायाधीशांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
तो नागपूरचा मध्यबिंदू आहे, तो झिरो पॉईंट आहे. भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा, भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या मध्यबिंदूला सर्वप्रथम संविधान चौक म्हणून नागपूरने बहुमान दिलेला आहे. जे संविधान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे ते भारताच्या हृदयस्थानी संविधान चौकाच्या निमित्त आपण अधोरेखित केलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दरम्यान जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र स्ट्राईड प्रकल्पाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आला. या उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा विकास आराखड्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात येणाऱ्या खासगी गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करण्यात येऊ नये अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली. ते म्हणाले,
आपले जी काम आहेत ती करत असताना दुसरीकडे आपल्याला एक इकोसिस्टीम देखील तयार करायची आहे की जी इकोसिस्टीम खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह करेल आणि त्यांना हे लक्षात येईल की शासन हे आपल्या पायात पाय अडकवण्याकरता नाहीये तर शासन आपल्याला ताकद देण्याकरता आहे, आपल्याला एक प्रकारे मदत करण्याकरता या ठिकाणी आहे. हे जरी आपण करू शकलो तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्राला सिंहाचा वाटा उचलायचा असून मित्र संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय पक्षांनी राजकारण न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असं आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केलं आहे. राज्य सरकारनं कुठल्याही भाषेची सक्ती केलेली नाही. सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना सरकार विविध पर्याय देत असल्याचं सांगत हेमंत पाटील यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. अमेरिकन सिनेटनं परदेशात पैसे हस्तांतरण करण्यासाठीचा कर 3.5% केला आहे. त्यामुळे तिथं राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना कमी शुल्कात भारतातल्या कुटुंबियांना पैसे पाठवता येतील. रोख रक्कम, मनी ऑर्डर, कॅशियर चेक यासारख्या माध्यमातून निधी हस्तांतर केला तर हे शुल्क द्यावे लागेल. येत्या 1 जानेवारीपासून हे नवे दर लागू होतील. बँक खाती आणि अमेरिकेत जारी केलेली डेबिट तसंच क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर कुठलेही शुल्क लागणार नाही. शाळेतले विद्यार्थी एकमेकांशी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत संवाद साधताना आपल्याला दिसतात. मात्र बीड जिल्ह्यातले विद्यार्थी आता जपानी भाषेतूनही संवाद साधू शकणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
कॉस्मो इंडिया या कंपनीच्या सहाय्याने स्वामी विवेकानंद विद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या विशेष कक्षाचं काल उद्घाटन करण्यात आलं. या कक्षात इंटरऍक्टिव्ह बोर्ड बसवण्यात आला असून या माध्यमातून थेट जपान मधले शिक्षक बीड मधल्या विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवणार आहेत. उगवत्या सूर्याचा देश अशी ओळख असलेल्या जपानची भाषा स्थानिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव प्रकाश घेऊन येईल यात दुमत नाही. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.
छत्रपती संभाजीनगर इथं काल जालना रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी सुमारे 500 अतिक्रमण निष्कासित करण्यात आली. 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. ही कारवाई आजही सुरू राहणार असून अतिक्रमण हटवताना कोणालाही सवलत दिली जाणार नाही असं महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं. परभणी जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. नगदी पीक म्हणून असलेलं कापूस आणि हळद पिकांची लागवड पूर्ण होत आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 15 दिवस विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात केलेल्या मार्गदर्शनामुळे यंदा जिल्ह्यात शेती उत्पादनात वाढ होईल असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ प्रशांत भोसले यांनी वर्तवला आहे. ते म्हणाले,
यांत्रिकीकरण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी आम्ही BVF सारख्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच टोकन यंत्राचा वापर या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सध्या केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत झालेली आहे. करोडो तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तसेच जे भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स आहेत जसे की बीजांकुरण न होणे हे प्रकार या ठिकाणी आम्हाला दिसून येत नाही. या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच मोठी वाढ होईल.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीतलं पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा काल पुणे जिल्ह्यात बेलवाडी इथं साजरा झाला. तर संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा धाराशिव जिल्ह्यातल्या भूम इथं मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर ही पालखी कुंथलगिरी मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. दरम्यान राज्य महिला आयोगातर्फे आरोग्य वारी उपक्रम सुरू आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बाळांना दूध पाजण्यासाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, दामिनी पथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारत इंग्लंड महिला संघांदरम्यान क्रिकेट T20 मालिकेत कालचा पहिला सामना भारतानं 97 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं दिलेलं 211 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान इंग्लंडचा संघ 15व्या षटकाचा एक चेंडू शिल्लक असताना 113 धावांवरच गारद झाला. 112 धावा करणारी भारतीय फलंदाज स्मृती मानधना सामनावीर ठरली. 5 सामन्यांच्या मालिकेतला पुढचा सामना 1 जुलैला होणार आहे. जायकवाडी धरणात गेल्या 9 दिवसात झालेल्या पाण्यामुळे धरणातला पाणीसाठा सुमारे 42% झाला आहे. सध्या जलाशयात 13,500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ दौरा हा नव्या युगाचा प्रारंभ. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. नागपुरात संविधान उद्देशिका पार्कचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत लोकार्पण. आणि छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावरची सुमारे 500 अतिक्रमण निष्कासित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.